अध्याय 10 नरकाचे हृदय। त्या रात्री प्रभू येशू बरोबर मी नरकात गेले दिवसभर। ज्यावेळेस मी घरी होते त्यावेळेस नरक माझ्या डोळ्यासमोर होता। मी इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला जे काही मी बघत होते, परंतु ते माझा विश्वासच ठेवत नव्हते। म्हणून मी खूप दुःखी झाले। मी एकटी असे पडले होते आणि फक्त प्रभू येशूच्या कृपेमुळेच मी पुढे आणि पुढे जाऊ शकत होते। सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला मी देते। दुसऱ्या रात्री ज्यावेळेस प्रभूशी आणि मी पुन्हा नरकामध्ये ज्यावेळेस आलो, त्यावेळेस आम्ही त्या कठड्यावर, नरकाच्या पोटाच्या कठड्यावर चालत होतो। मी तिथलचे जे काही भाग मी बघितले होते ते भक्तशेने ओळखले आणि तेच तस घाणेरडाचा वास सडण्याच्या मांसाचा आणि सर्व अतिशय पापमय वातावरण, सर्व गरम हवा सर्वकडे सगळ्या ठिकाणांमध्ये होती आणि खूप थकले होते। येशूने माझे विचार समजले आणि तो म्हटला, मी तुला कधीच सोडणार नाही आणि तुला कधीच तुझा त्याग करणार नाही। मला माहिती आहे की तू थकलेली आहेस, परंतु मी तुला शक्ती देईल। मग प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा मला शक्ती दिली। ज्यावेळेस त्याने मला स्पर्श केला त्याची शक्ती माझ्यामध्ये आली आणि आम्ही पुढे चाललो। तिथे बघितलं तर एक मोठा असं काळपट रंगाचं एक वस्तू मी बघितली, जणू काय ती फुटबॉलच्या बेसबॉलच्या ग्राउंड एवढी अशी मोठी होती आणि ती वर आणि खाली ती हालचाल होत होती। त्यावेळेस मला आठवलं की मला सांगण्यात आलं की नरकाचं हे हृदय आहे आणि या हृदयामधून मला असं दिसलं की असे काळे लांब असे शिंग बाहेर निघत होते। ते बाहेर निघून पूर्ण पृथ्वी व्यापून टाकत होते आणि मी बघत होते। मला वाटलं की खरोखर पवित्र शास्त्रात जे लिहिलेले हे शिंग तेच तर हे नव्हेत। आणि मी बघितलं की त्या हृदयाच्या भोवती पूर्ण पृथ्वी ही कोरडी आणि ब्राऊन रंगाची अशी दिसत होती। 30 फुटावर पूर्ण सगळ्या बाजूंमध्ये पृथ्वी सर्व काही जळून गेलेली अशी मला दिसली आणि तिचा रंग एकदम ब्राऊन कलरचा आणि गंजल्यासारखा दिसत होता। ह्या हृदयामध्ये एकदम काळपट असा रंग आहे आणि त्याचा वरून सापाचे जसे खवले असतात तसं काही दिसत होतं आणि काळपट रंगाचं एक भयंकर अतिशय घाणेरडा वास त्या हृदयामधून तो बाहेर येत होता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस त्याचं धडकन चालू होतं। आणि मग मी बघितलं की हे जणू काय एका खऱ्या खुऱ्या हृदयाप्रमाणे त्याचं स्पंदन ते होत होतं आणि वर आणि खाली ते असं वाजत होतं आणि एक अदृश्य सैतानी शक्ती त्याच्या भोवती पूर्णपणे वेढलेली अशी मला वाटली। आणि खूप आश्चर्यरीतीने मी बघितलं ह्या पापी हृदयाकडं आणि मला वाटलं की विचार करत होते की याचा उद्देश काय असेल। येशूने मला सांगितलं की याच्यातून निघणाऱ्या ज्या फांद्या आहेत, ज्या जणू काय हृदयातल्या रक्तपेशीसारख्या ज्या दिसतात, आर्टरीज सारख्या, त्यात हे जे पाईपलाईन आहेत जे पृथ्वीमध्ये जातात आणि तिथं हे पूर्ण जे काय पाप आहे ते तिथं टाकून देतात, ते तिथं पडतं बाहेर। आणि हे जे शिंग तू ते बघत आहे ते शिंग दानियेलाने जे पाहिले तेच ते आहेत आणि हे शिंग म्हणजे हे दुष्ट जे पापी सैतानी जे राज्य आहेत पृथ्वीवर ते आहेत जे झालेले आहेत पूर्वी आणि जे आता होतील आणि पुढे जे येणार आहेत। असे अनेक पापी राज्य उठतील आणि त्यावेळेस ख्रिस्त विरुद्ध हा बऱ्याच ठिकाणांमध्ये तो राज्य करणार आहे आणि जर शक्य होईल तर विश्वासणाऱ्यांना देखील फसवल इथपर्यंत तो दुष्टाई करील। पुष्कळचे जण हे विश्वासापासून वळणार आहे त्या काळामध्ये आणि ते या शापदाचा त्याची आराधना करणारे आणि त्याच्या त्या आकृतीची। आणि पुष्कळचे हे जे फांद्या जे आहेत किंवा जे हे शिंग तू बघत आहेस ज्याच्यामधून छोटे छोटे फांद्या ह्या वाढत आहेत आणि त्याच्यामधून दुष्ट आत्मे आणि सैतानाचे दूत आणि सर्व काही जे वाईट आहे शक्ती हे त्याच्यातून बाहेर पडत असतात आणि ते पृथ्वीवर त्यांना टाकण्यात आलं मी बघितलं आणि सैतान त्यांना अनेक वाईट गोष्टी आणि पापी गोष्टी करण्यास सांगत होता। आणि हे राज्य आणि दुष्ट शक्ती हे त्या शापदानाचं ऐकणार आहेत आणि पुष्कळशे त्याचं ऐकून त्यांचा नाश होणार आहे. आता हे सर्वाची सुरुवात इथं या नरकाच्या हृदयापासून ही होत आहे जे तू बघत आहे. आणि मग प्रभू येशू माझ्याबरोबर बोलत होता हे मी ऐकत होते स्पष्टपणे. त्यांनी मला सांगितलं की तू या सगळ्या गोष्टी लिहून ठेव आणि एक पुस्तक तू बनव आणि ते पूर्ण जगाला तू सांग या गोष्टी. हे शब्द जे आहेत ते खरे आहेत आणि हे प्रगतीकरण जे काही मला देण्यात आले प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे यासाठी की सर्वांनी समजून घ्यावं की सैतानाचं कार्य कसं चालतं आणि त्याचा दुष्टाई येणाऱ्या युगासाठी तो कसं काय करत आहे. मग येशू मला म्हटला चल माझ्या मागे. आम्ही पुढे जात असताना तिथं काय पायऱ्या लागल्या त्या हृदयामध्ये जाण्यासाठी आणि तिथे एक दरवाजा होता आमच्या समोर. त्या हृदयामध्ये पूर्ण अंधकार असा मला दिसला. तिथं रडण्याचे आवाज मला ऐकू येत होते आणि भयंकर घाणेरडा वास इतका होता की मला श्वासच घेता येईना. आणि मग मी बघितलं की पूर्ण अंधकार आणि त्याच्यामध्ये मी आणि येशू चालत होते आणि मी खूपच जवळ त्याच्या राहून मग आम्ही चाललो होतो. एकाएकी काय झालं, येशू निघून गेला आणि मला वाटलं आता हे इतकं अकस्मात आणि विचार न करण्यासारखं काहीतरी घडलेलं आहे. मी पूर्णपणे एकटी त्या हृदयात त्या नरकाच्या हृदयामध्ये होते आणि एक भयंकर भीतीने माझा ताबा घेतला. ती भीती माझ्या पूर्ण जीव आत्म्यावर आली आणि लगेचच मृत्यूने माझा ताबा घेतला. मी ओरडू लागले येशू तू कुठं आहेस, तू कुठं आहेस, कृपा करून मागे ये प्रभू. मी ओरडत होते व ओरडत होते परंतु कुणीच उत्तर देत नव्हतं. हे प्रभू मी असं रडू लागले मला इथून बाहेर निघायलाच पाहिजे. आणि मी त्या अंधकारामध्ये पळू लागले आणि जसं मी त्या भिंतींना स्पर्श करत होते मला जाणवलं जसं काय ते श्वास घेत आहेत त्या भिंती आणि माझ्या हाताला त्यांचा श्वासोश्वास लागत आहे. आणि मग मी एकटी तिथं त्या ठिकाणामध्ये होते आणि मी ऐकलं तर दोन जे दुष्ट आत्मे सैतानाचे होते दोन ते राक्षस त्यांचा हसण्याचा आवाज मला ऐकू आला आणि एक पिवळट सर अंधुक प्रकाश त्यांच्या भोवती होता आणि त्यांनी माझे दोन्ही हात असे धरले आणि पटकन त्यांनी साखळदंड माझ्या हातांवर जखडले आणि मला ते फरफडत त्या हृदयामध्ये खोल आणि खोल नेऊ लागले. मी येशूसाठी ओरडू लागले परंतु काहीच उत्तर येईना. मी खूप रडले आणि मी पुष्कळ झटले त्यांच्याबरोबर पूर्ण माझ्या शक्तीने परंतु तरी देखील ते ओढत ओढत मला नेत होते आणि मला असं वाटलं की माझ्यामध्ये काहीच शक्ती उरली नाही त्यांचा विरोध करण्याची किंवा त्यांचा प्रतिकार करायची. जसं जसं आम्ही खोल त्या हृदयामध्ये गेलोय तर मला एक भयंकर अशी पीडा किंवा वेदना होऊ लागले. जणू काही काही शक्ती माझ्या शरीराला घासते आणि मला असं जाणवलं की माझं पूर्ण मांस हे माझ्या शरीरावरून फाटत आहे किंवा निघत आहे जोराने. आणि मी मोठ्या भयानक रीतीने किंचाळत होते आणि ओरडले. जे ज्यांनी मला पकडून नेलं होतं त्यांनी मला एका कोठडीमध्ये नेलं आणि तिथं फेकून दिलं. त्यांनी त्या कोठडीच्या दरवाज्याला कुलूप लावलं आणि मी अजून अधिक मोठ्याने रडू लागले आणि ते खूप वाईट रीतीने माझ्याकडे बघून हसू लागले आणि ते म्हटले आता तुझा काय उपयोग नाही आणि तुझ्यासाठी काहीच चांगलं होणार नाही जर तू रडलीस तर. ज्यावेळेस तुझा वेळ येईल त्यावेळेस तुला आमच्या मालकासमोर आम्ही घेऊन जाऊ आणि तो तुला अधिक पीडा आणि तुझा छळ करेल त्याच्या स्वतःच्या मजेसाठी. तो भयंकर जो घाणेरडा वास त्या हृदयामधून येत होता ते पूर्ण माझ्या शरीरावर जणू काय तो बसला. आणि मी विचार करू लागले मी इथं काय, माझं काय चूक झाली, काय मी मूर्खता नाही, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. आणि मी रडत होते आणि कोणीच ऐकत नव्हतं. थोड्या वेळाने मला असं जाणवलं जसं काही माझं जी कोठडी त्याच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी जिवंत आणि गोळ असं काहीतरी होत आणि ते हलू लागलं आणि माझ्याकडे जणू काही येऊ लागलं. हे प्रभू मी किंचाळले आता काय होते, येशू तू कुठे आहे.
परंतु फक्त माझाच आवाज प्रतिध्वनी माग आणि माग एको त्याचा येत होता. उत्तरामध्ये भीती ही सर्वात जास्त भीती माझ्या हृदयामध्ये शिरली, माझ्या जीवामध्ये शिरली. ज्या वेळेसपासून येशूने मला सोडलं होतं, मला आता समजू लागलं की आता माझ्यासाठी काहीच आशा उरलेली नाही. मी हुंदके देत होते आणि येशूचं नाव मोठमोठ्याने घेत होते वारंवार. आणि मग त्या अंधकारामध्ये मला एक आवाज ऐकू आला. तो मला म्हणत होता, काहीच चांगलं होणार नाही जर तू येशूसाठी ओरडलीस तर, कारण तो इथं नाहीये. आणि अंधुक प्रकाश त्या पूर्ण त्या माझ्या खोलीमध्ये भरू लागला. पहिल्या वेळेस मला असं दिसलं की माझ्या शेजारी पण असेच कोठडे आहेत त्या हृदयामध्ये. आणि जणू काय एक काहीतरी जाळ, कोळ्याच्या जाळ्यासारखं आमच्या सगळ्यांच्या समोर होत. आणि त्याच्यामध्ये या प्रत्येक कोठडीमध्ये काहीतरी चिकट घाणेरडा असा पदार्थ वाहत होता या पूर्ण कोठड्यांमधून. आणि मग स्त्रीचा एक आवाज मी ऐकला आणि ती म्हटली की तू या भयानक पिढेच्या ठिकाणामध्ये हरवलेली आहेस आणि इथून कुठल्याच प्रकारचा मार्ग बाहेर येण्यासाठी नाही. मी फारच कठीणपणे तिला कठिनाईने तिला बघत होते त्या अंधुक प्रकाशामध्ये. ती जागी होती, परंतु बाकीचे जे लोक त्या कोठड्यांमध्ये होते ते जणू काय झोपलेले होते किंवा काहीतरी गुंगीमध्ये पडल्यासारखे होते. आणि ती ओरडत होती की काहीच आशा नाही, काहीच आशा नाही. माझ्यावर एक अतिशय भयंकर एकटेपणाची जाणीव आली आणि दुःख आणि डिप्रेशनमध्ये मी पडले. आणि त्या स्त्रीच्या शब्दांनी मला काहीच मदत व्हायना. ती म्हटली की हे नरकाचं हृदय आहे, इथं आम्हाला भयंकर यातना देण्यात येतात, परंतु इथलच्या यातना ह्या इतक्या वाईट नाहीत जे दुसऱ्या भागांमध्ये यातना देण्यात येतात. नंतर मला कळलं की ती माझ्याशी खोटं बोलली होती की इथं अशा यातना नाहीत दुसऱ्या भागांसारख्या. नंतर ती पुढे म्हणू लागली की या ठिकाणामध्ये आम्हाला आणण्यात येतं आणि सैतान हा त्याच्या मजेसाठी आम्हाला पीडा देत असतो, त्याला जसं वाटेल तसं. आणि सैतानाची भूक भागवण्याची एकच पद्धत आहे, म्हणजे इतरांना पीडा देणं, दुःख देणं. आणि तो अधिकाधिक शक्तिशाली होतो जसं जसं दुसरे लोक त्या पीडेमध्ये रडतात किंवा ओरडतात. आपले पाप आपल्या समोर सदैव असतात. आपल्याला माहिती आहे की आपण जे इथं आहोत ते एकदमच वाईट किंवा देवाला न मानणारे असे लोक आहेत. आम्हाला हे देखील माहिती आहे की एकेकाळी आम्ही प्रभू येशूचा नाकार केलेला आहे आणि देवापासून दूर झालेलो आहोत आणि आपल्याला पाहिजे तसं आपण वागलेलो आहोत. मी इथे येण्याच्या अगोदर मी एक वेश्या होते पृथ्वीवर. मी माणसांना आणि स्त्रियांना त्यांचे पैसे घेत असे आणि ज्याला प्रेम किंवा वासना म्हणतात तसं आम्ही करत असो. मी पुष्कळशे घरं उद्ध्वस्त केलेले आहेत, पुष्कळशे समलिंगी पाप करणारे लोक ज्यांना इंग्लिशमध्ये होमोसेक्शुअल्स, लेस्बिनियन्स आणि व्यभिचारी लोक ते या कोठड्यांमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि मी त्या अंधारामध्ये ओरडत होते. मी म्हटले मी इथं माझी जागा नाही, माझं तारण झालेलं आहे, मी प्रभूची मी इथं काय. परंतु काहीच उत्तर येत नव्हतं. आणि मग नंतर ते दोन राक्षसी आत्मे, दुष्ट आत्मे, ते पुन्हा आले. त्यांनी माझी कोठडी उघडली, एकाने मला झोऱ्यात खेचलं आणि दुसऱ्यांनी मला फरफटत एका खडतड रस्त्यावरून तो ओढत नेत होता. त्या दुष्ट सैतानी दूतांचा स्पर्श जणू काय एखाद्या अग्निज्वालेसारखा होता जो माझ्या मांसाला लागत होता. आणि ते मला खूप पीडा देत होते. हे प्रभू येशू, तू कुठं आहेस, माझी मदत कर येशू, मी असं ओरडू लागले. आणि नंतर पुढे माझ्या समोर एक मोठा अग्नी आवाज करत असा मी पाहिला, परंतु तो थांबला मला स्पर्श करण्याच्या अगोदर. आता असं वाटत होतं जणू काय माझं पूर्ण मांस हे माझ्या शरीराहून तुटून तुटून बाहेर निघालं होतं. इतकं भयंकर यातना आणि पीडा मला होत होते जे मी विचार करू शकत नाही इतक्या माझ्यावरून त्या गेल्या. आणि ते ज्या वेदना आहेत त्या कल्पनेच्या पलीकडं अशा होत्या. काहीतरी अदृश्य शक्ती माझं पूर्ण शरीर फाडत होती आणि अदुष्टात्मे हे पूर्ण माझ्या शरीरावर जणू काय वेट वागवल्यासारखे चावत होते पूर्ण शरीरावर. हे प्रभू येशू ख्रिस्त मी रडू लागले, तू कुठं आहेस, मला इथून बाहेर काढ. नंतर मला धक्के देण्यात आले आणि मला खेचण्यात आलं आणि एका पटांगण अशा मोठ्या जागेमध्ये त्या नरकाच्या हृदयामध्ये मला तिथं फेकण्यात आलं एका घाणेरड्या अशा वेदीच्या समोर. ती वेदी एक मोठी होती आणि तिथं एक मोठं पुस्तक होतं. आणि मग मला एक अतिशय भयंकर आणि पापमय असं हास्य ऐकायला आलं आणि मला लगेच समजलं की त्या धुळेमध्ये मी सैतानाच्या समोर पडले होते. सैतान मला म्हटला, सरते शेवटी अखेरीस तू मला मिळालीस. मी इतकी घाबरले होते, इतके भयंकर भीतीने मी बघितलं आणि मला हे कळलं की तो माझ्याकडे बघत नाही परंतु दुसरं कोणतरी माझ्या समोर होतं. आणि सैतान म्हणत होता, हा हा शेवटी मला जमलं तुला नाश करायला पृथ्वीपासून पृथ्वीवरून, आता मला बघू दे की तुझी शिक्षा काय असेल. त्यांनी एक मोठं पुस्तक आणलं त्याच्या समोर होतं आणि नंतर त्यांनी त्याचं पूर्ण बोट त्याच्यामधून जणू काय फिरवलं आणि त्या पानांमधून तो चाळत होता. तिथं त्या जीवात्म्याचं नाव तिथं होतं आणि तो मोठ्याने त्याचं नाव घेऊन ओरडला. आणि मग त्याची जी शिक्षा आहे ती त्याला देण्यात आली. हे प्रभू म्हटलंय, काय खरं आहे का? आता नंतर माझा नंबर लागला होता आणि त्याच्या दुष्टात्म्यांनी मला अजून पुढे धक्का दिला आणि मला ते म्हणत होते की सैतानाला नमन कर. आणि पुन्हा त्याचं ते भयानक भीतीदायक हसणं पापमय हसणं त्याच्यामधून निघालं. आणि तो म्हटला, मी पुष्कळ वेळ तुझ्यासाठी थांबलो आणि आता शेवटी तुला मी बरोबर इथं आणलेलं आहे. आणि तो खूपच आनंदी व्यसका झाला होता हे म्हणत असताना. तू पुष्कळ प्रयत्न केला माझ्यापासून पळण्याचा परंतु आता मी तुला बरोबर इथं आणलेलं आहे. माझ्यावर इतकी अशी भयंकर भीती आली जशी पूर्वी कधी आली नव्हती. आणि माझं पूर्ण मांस हे सगळं तुटत होतं माझ्या शरीरापासून आणि मोठा साखळदंड माझ्या शरीराभोवती गुंडाळण्यात आला होता. मी खाली माझ्या स्वतःकडे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस तो मोठा साखळदंड किंवा ती साखळी माझ्यावर ठेवण्यात आली होती आणि दुसऱ्यांप्रमाणेच मला तिथं साखळदंडांनी बांधून आणण्यात आलं होतं. माझं शरीर हे पूर्ण एक सापळा झालं होतं आणि त्याच्यामध्ये मेलेल्या मनुष्यांच्या हड्ड्या होत्या. माझ्या आतमध्ये पूर्ण किडे आणि आळ्या ह्या फिरत होत्या आणि माझ्या पायापासून ते पूर्ण डोक्यापर्यंत अग्नीच्या ज्वाला मध्ये मी लपेटलेले होते. मी पुन्हा रडले, प्रभू येशू ख्रिस्त हे काय झालं, तू कुठं आहेस? सैतान हसत होता मोठमोठ्याने. तो म्हटला, इथं येशू नाहीये, मी तुझा राजा आहे आजपासून आणि तू माझ्याबरोबर सर्व काळासाठी इथंच असणार आहे. आता तू माझी आहेस. आणि नंतर इतक्या भयंकर त्याच्या त्या हसण्याने माझ्या पूर्ण भावना जणू काय त्याच्या छिंदतिंद्या झाल्या होत्या. मला तिथं देवाची आठवण येत नव्हती, तिथं देवाचं प्रीती मला आठवत नव्हती, शांती नव्हती आणि काही ऊब नव्हती. परंतु माझ्या पूर्ण भावनांनी मला हे समजत होतं की किती भयंकर भीती आणि राग आणि यातना आणि कष्ट आणि दुःख कल्पनेच्या पलीकडे मला होत होतं. मी येशू हाक मारत होती परंतु तिथं वाचवण्यासाठी कुणीच नव्हतं, काहीच उत्तर नव्हतं. सैतान मला म्हटला, आता मी तुझा प्रभू आहे. त्याने त्याचे हात वर केले आणि लगेचच एक त्याचा दूत डिमन त्याच्या बाजूला उभा राहिला आणि त्या दुष्टात्म्याने जिथे मी उभे होते त्यांनी एका क्षणात मला ताब्यात घेतलं. त्याचं शरीर एकदम मोठं होतं आणि त्याचा चेहरा एका वटवागुळीप्रमाणे होता आणि त्याचे पंजे त्या वटवागुळीसारखे होते आणि एक भयंकर घाणेरडा वास त्याच्यामधून येत होता. आणि तो म्हणत होता, हे प्रभू सैताना मी या बाईबरोबर काय करू. ते दुष्टात्मा लगेच दुसऱ्या एका दुष्टात्म्याला त्यांनी बोलवलं आणि त्याच्या पूर्ण अंगावर केस होते आणि वेणुका एक जंगली अस्वल त्याच्याप्रमाणे त्याचा चेहरा होता. त्यांनी लगेच मला ताब्यात घेतलं किंवा तो माझ्यावर झपाटला आणि मग तो पहिला दुष्टात्मा त्याला म्हटला, हिला एकदम खोलवर त्या ह्या नरकाच्या हृदयामध्ये घेऊन जा आणि अशा ठिकाणा जिथं तिने कधीच पाहिले नाही असे भयानक आणि भीतीदायक आणि पिढ्याच्या गोष्टी तिला तिच्या डोळ्यासमोर होतील. आणि मग तिथं तिला समजल की मला प्रभू म्हणायचं असं सैतानाने त्याला आज्ञा दिली. आणि मग मला पुन्हा खेचून एका काळपट एकदम अंधारी जागेमध्ये फेकण्यात आलं. काहीतरी एकदम थंड आणि जणू काय एखाद्या लोखंडाच्या स्पर्शाप्रमाणे मला लागलं. एकाच वेळेस थंड आणि गरम आणि जळलं हे दोन्ही होत होते. मला माहिती नाही कसं झालं, परंतु त्या अग्नीने माझं शरीर जळत होतं आणि आळ्या माझ्यामधून बाहेर आणि आत येत होत्या. आणि पूर्ण ह्या मृतांचं जे काही खणणं किंवा रडणं आहे पूर्ण हवेमध्ये ऐकू येत होतं. हे प्रभू येशू ख्रिस्त, मी ओरडले, मी इथं काय, मला मरू दे. त्या क्षणी पूर्ण प्रकाश त्या ठिकाणामध्ये आला आणि येशू त्या ठिकाणामध्ये प्रगट झाला आणि त्यांनी त्याच्या हातांनी मला स्वतःकडे घेतलं आणि एका क्षणी एका क्षणात मी पुन्हा माझ्या घरामध्ये माझ्या आत्म्याने वापस आले. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, तू कुठं होतास असं मी रडत विचारत होते आणि माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते आणि पूर्ण माझ्या चेहऱ्यावरून ते ओघळत होते. आणि खूप हळूवारपणे येशू माझ्याशी बोलला आणि म्हटला, माझ्या लेकरा, नरक हा खरा आहे, परंतु तुला हे कधीच कळलं नसतं जोपर्यंत तू स्वतः तो अनुभवला नसता. आता तुला समजलं हे किती खरं आहे आणि कसं असतं नरकामध्ये हरवणं. आता तू इतरांना त्याच्याविषयी सांगू शकशील. मला हे सर्व काही तुझ्या बरोबर जे काय झालं हे तुला त्याच्यातून पाठवावं लागलं, कारण तुला कुठल्याच प्रकारची शंका नको आणि मनामध्ये असं वाटायला नको की हे खरं आहे का खोटं आहे. मी इतकी दुःखी झाले आणि इतकी थकले होते. मी येशूच्या बाहूंमध्ये तसेच कोसळले आणि जरी त्यांनी मला पूर्ण व्यवस्थित केलं तरी मला खूप दूर दूर जायचं होतं येशूपासून, माझ्या कुटुंबापासून, सर्वांपासून. आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये मी खूप आजारी पडले, माझा जीव आत्मा पण खूप दुःखी झाला होता आणि नरकाच्या ते यातना आणि पीडा ह्या सदैव माझ्या डोळ्यासमोर राहत होत्या. पुष्कळ आणि पुष्कळ दिवसांनी मी पूर्णपणे बरी झाले.